नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. लोकसभेच्या पहिल्या पावण्या खातीर सरासरी 62.37% मतदान झाले. पहिल्या पावण्या खातीर 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवातां खातीर मतदान झाला. 1625 उमेदवारांचो राजकीय फुडार ईव्हीएमांनी सील जाला. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, पुडुचेरी, उत्तराखंड आनी तमिळनाडूत पहिल्या पावंड्यार मतदान झाले. खेरीज राजस्थानात 12, उत्तर प्रदेशात 8, मध्य प्रदेशात 6, आसाम आणि महाराष्ट्रात 5 सुवातो, बिहारात 4, अस्तंत बंगालात 3, मणिपुरात 2, छत्तीसगड, त्रिपुरा आणि जम्मू आणि काश्मीरात दरेकी 1 लोकसभा सुवाते खातीर मतदान झाले. एकूण 7 पावंड्यांनी लोकसभेची वेचणूक जातली. 4 जूनाक 7 पावंड्यांची मेळून 1 मतमेजणी जातली. पहिल्या पावंड्यात अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभांच्यो वेचणुको जावपाच्यो आसात. लोकसभेच्या तिसऱ्या पावण्या खातीर उमेदवारी दाखल करपाची मुजत काल सोपली. ह्या पावण्यार 10 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांनी 94 लोकसभा मतदारसंघांनी 7 मेक मतदान जातले. उमेदवारी अर्जांची विस्कडावणी आयज जातली. उमेदवारी फाटीं घेवंक सोमार मेरेन मुजत आसा. सोमारा उमेदवार निश्चित जातले. इतले मजगती 4थ्या पावण्यावेल्या वेचणुके खातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाक सुरवात जाल्या. ह्या पावण्यार 9 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशात लोकसभा सुवातां खातीर 13 मेक मतदान जातले. 25 एप्रील मेरेन उमेदवारी अर्ज भरूंक मुजत आसा. इतले मजगती आंध्र प्रदेशाच्यो 175 विधानसभा सुवातो आनी ओडिशात 28 विधानसभा मतदारसंघा खातीर वेचणुकेची अधिसुचोवणी जारी जाल्या. लोकसभा वेचणुके खातीर गोंयात 2 सुवातांक 20 जागांचे मेळून 32 अर्ज आयल्यात. 10 उमेदवार उत्तरेत, 10 दक्षिणेत. भाजपा, काँग्रेस, आरजेपी पक्षाबरोबर बहुजन समाज पार्टी, अखिल भारतीय परिवार पार्टी, करप्शन एबोल्युशन पार्टी आणि पक्षांचोय अर्ज आयल्यात. रमाकांत खलफ हांच्या पुताजवळ काँग्रेसच्या वतीन अर्ज आयला. आयज अर्जांची विस्कटावणी जातली. 22 तारखेक अर्ज फाटीं घेवपाचो दीस. दक्षिण गोंयातल्यान काल उमेदवारी अर्ज भरपाच्या निमण्या दिसा बहुजन समाज पार्टीची श्वेता गांवकर आणि अपक्ष म्हणून हरिश्चंद्र सुधाकर नायक हांणी अर्ज भरले. हे आदी हे वेचणुकेत दक्षिण गोंयात भारतीय जनता पक्षाच्या वतीन उद्योजक पल्लवी धेंपे, काँग्रेस पक्षाच्या वतीन नौदळाचे निवृत्त कॅप्टन विरातो फर्नांडीस हांणी अर्ज भरला. रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या वतीन रुबर्ट परेरा, अपक्ष म्हणून दोतर कालिदास वांयगणकर आणि अलेक्सी फर्नांडीस हांणी अर्ज भरल्यात. ताळगाव ग्रामपंचायतीच्या वेचणुके खातीर 22 उमेदवारांचे अर्ज पास झाल्यात. एकूण 22 उमेदवारांचे 24 उमेदवारी अर्ज आयल्ले. काल अर्जांची विस्कटावणी झाली आणि 22 उमेदवारांचे 22 अर्ज पास झाले. अर्ज फाटीं घेवंक आयज मुजत आसा. उपरांत वेचणुकेच्या प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चित जातले. सागर बांदेकर 10 नंबर प्रभागात जिखून पंच जाल्ल्या जमा आसा. ह्या प्रभागातल्यान ताचो एकल्याचोच अर्ज आयिल्लो. 11 प्रभागांच्या ताळगाव ग्रामपंचायती खातीर येता ते 28 एप्रिलाक मतदान जातले. ग्रामपंचायत मंडळाचो 5 वर्सांचो कार्यकाळ 8 मेक सोपता. राज्य वेचणूक आयोगान बायलां खातीर 4 जाल्यार अनुसूचित जमाती आनी हेर मागास वर्ग्यां खातीर दरेकी 1 प्रभाग आरक्षित दवरला. वेचणूक पक्षीय पावण्यार जावची ना. ताळगावचे आदले आनी सध्या पणजेचे आमदार मंत्री आतानासियो मोन्सेरात हांणी तांचे पॅनल वेचणुकेत दवयला. गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत कर्नाटका उपरांत आता महाराष्ट्रात भाजपाचे प्रचार भोंवडेत आसा. उदरगतीच्या नदरेन नरेंद्र मोदी सरकारान फाटल्या 10 वर्सात आता मेरेन फकत ट्रेलर दाखयला. पिक्चर बी बाकी है अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. मुखेलमंत्री रत्नागिरीत भाजपाचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे हांचो उमेदवारी अर्ज भरतना तांचे बरोबर आशिल्ले. मुखेलमंत्री सावंत आणि नारायण राणे हांच्या रोड शोतूय वाटेकार झाले. देशात मोदी सरकार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत परत महायुतीचे सरकार येतले असा विश्वास मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी उलोवपात उक्तायलो. सरकार वीज पुरवण व्यवस्थेचेर 12,000 कोटी रुपया खर्च केले म्हणून भाजपा सरकार सांगता. दुसरे वटेन फाटल्या 5 वर्सात 71 व्यक्ती आणि 30 जनावरांक शॉक लागून सोपल्यात अशी टीका काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमाकांत खलफ हांणी केल्या. वीज खात्याचो मनोज जांबावलीकर हो लायनमॅन शॉक लागून गेलो. ताचेर खलफ हांणी दुख उक्तायले. वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी हे वीज अपघात आणि मरणांची जबाबदारी स्विकारून राजीनामो दिवचो असे खलफ हांणी मागला. वीज पुरवण सुधारपाक मुळाव्या सुविधांचेर 12,000 कोटी रुपया खर्च केले म्हणून वीज मंत्री सांगतात. मात वीज अपघातांनी मरणा आणि खंडित वीज पुरवणेचे लोकांचे प्रश्न सुटना असे खलप खबराकारांकडेन उलयले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.